निर्गम अध्याय एक. याकोबा बरोबर जे इस्रायलाचे पुत्र व त्यांची कुटुंबे मिसर देशात गेली त्यांची नावे ही: रौबेन, शिमोन, लेवी, यहुदा, इस्साखार, जबलून, बन्यामिन, दान, नफ्ताली, गाद व आशेर. याकोबाच्या वंशजाचे एकूण 70 जण होते. योसेफ हा आधीच मिसर देशात होता. नंतर योसेफ, त्याचे भाऊ व त्या पिढीतील सर्व मरण पावले. इस्रायल लोक फार फलदायी होऊन त्यांची संख्या अतिशय वाढत गेली. ते महाशक्तिशाली झाले आणि सर्व देश त्यांनी भरून गेला. नंतर मिसर देशावर नवीन राजा राज्य करू लागला. त्यास योसेफाच्या स्मरणाची काही काळजी नव्हती. तो आपल्या लोकास म्हणाला, इस्रायली वंशाच्या लोकांकडे पहा, ते पुष्कळ अधिक आहेत व आपल्यापेक्षा शक्तिमानही झाले आहेत. चला आपण त्यांच्याशी चतुराईने वागू, नाहीतर त्यांची निरंतर अधिक वाढ होईल आणि जर एखादा युद्धाचा प्रसंग आला तर हे लोक आपल्या शत्रूला जाऊन मिळतील आणि मग ते आपल्या विरुद्ध लढतील आणि देशातून निघून जातील. म्हणून त्याने त्यांना कामाच्या ओझ्याने जाचण्यासाठी त्यांच्यावर मुकादम नेमले. त्यांनी फारोकरता पिथोम व रामसेस ही दोन शहरे इस्रायल लोकांकडून बांधून घेतली. पण मिस्रांनी त्यांना जसजसे जाचले तसतसे ते संख्येने अधिकच वाढत गेले व अधिकच पसरले. म्हणून इस्रायल लोकांची त्यांना भीती वाटू लागली आणि मग मिस्रांनी इस्रायल लोकांवर अधिक कष्टाची कामे लादली. अशा प्रकारे त्यांनी इस्रायल लोकांचे जीवन फारच कठीण, काबाड कष्टांचे व हाल अपेष्टांचे केले. त्यांनी त्यांना विटा बनवण्याची, बांधकामासाठी चुना बनवण्याची, तसेच शेतीची व इतर अतिशय कठीण व कष्टाची कामे बळजबरीने करायला लावली. मग मिस्राचा राजा इब्री सुईनींशी बोलला. त्यांच्यातल्या एकीचे नाव शिप्रा व दुसरीचे नाव पुआ असे होते. तो म्हणाला, तुम्ही इब्री स्त्रियांचे बाळंतपण करत असता त्या प्रसूत होण्याच्या जागी त्या बसल्या म्हणजे नीट पहा आणि त्या स्त्रियांना मुलगी झाली तर तिला जिवंत ठेवा, परंतु त्यांना मुलगा झाला तर त्यास अवश्य मारून टाका. परंतु त्या इब्री सुईणी देवाचे भय व आदर धरून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या होत्या, म्हणून त्यांनी मिस्री राजाची आज्ञा मानली नाही तर त्यांनी जन्मणाऱ्या मुलांनाही जिवंत ठेवले. तेव्हा मिसरच्या राजाने त्या सुईणींना बोलावून विचारले, तुम्ही असे का केले? तुम्ही जन्मलेल्या मुलांना का जिवंत ठेवले? त्या सुईणी फारोला म्हणाल्या, या इब्री स्त्रिया मिसरच्या स्त्रियांपेक्षा फार ताकदवान आहेत. आम्ही सुईणी त्यांच्याकडे जाऊन पोहोचण्यापूर्वीच त्या प्रसूत होतात. त्याबद्दल देवाने त्या सुईणींचे कल्याण केले. इस्रायल लोक तर अधिक वाढून फार बलवान झाले. त्या सुईणी देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या, म्हणून त्याने त्यांची घराणे वसवली. तेव्हा फारोने आपल्या सर्व लोकास आज्ञा दिली, जो प्रत्येक इब्री मुलगा जन्मेल त्यास तुम्ही नाईल नदीमध्ये फेकून द्या, पण प्रत्येक मुलगी मात्र जिवंत ठेवा.